झाला दुसऱ्यांदा. भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर, म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर. संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. टेम्परेचर्स मॅक्सिमम 26.3 डिग्री सेल्सिअस आणि मिनिमम म्हणजे किमान 22.3 डिग्री सेल्सिअस. आजही थोडासा पाऊस पडेल, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असं मी पेपरमध्ये वाचतोय. पण बऱ्याच दिवसांनंतर सकाळी सकाळी इकडे येताना सूर्याचं दर्शन झालं. एवढे दिवस भेटतच नव्हता, सकाळी उठतच नव्हता. मी चक्क त्याच्या आधी उठून इथं बोंबलत स्टुडिओमध्ये ऑफिसमध्ये येतोय. सगळ्या लाईट लावायला लागत होत्या. आज ते काही त्याची गरज नाहीये. खिडकी उघडी ठेवलेली आहे, रात्र तो जो काही पडदा असतो तो बाजूला सरकून ठेवलेला आहे. छान मस्तपैकी कोवळं कोवळं ऊन आज स्टुडिओमध्ये पडतंय, माझ्या माईकवर पडतंय, इथल्या सगळ्या सिस्टम्स आणि इक्विपमेंटवर पडतंय. आणि मी अजून थोडासा जर असा वाकलो, तुम्हाला कदाचित आवाज येणार नाही माझा, तर असं वाकल्यानंतर मग माझ्या तोंडावर सुद्धा थोडंसं ऊन पडतंय. पण नको फार वाकायला. सकाळी येताना मी वर बघतोय, अरे काय छान सूर्य पडला आहे. तुम्हाला माहिती आहे चांदणी चौकातनं तुम्ही जर कात्रज चौकात आला तर कात्रज चौकाच्या इथे सूर्य असा डायरेक्ट तुमच्या डोळ्यावर येत असतो. आणि तिथे इथं तसा येत असताना जे काही मला दिसलं, बाप रे, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. मी धडाधड स्वतःला चिमटे काढायला लागलो की अरे हे असं होतंय, खरंच होतंय, काय चाललंय, काय काय लावलंय, काय काय झालं ते सांगतो तुम्हाला. पण त्याच्या आधी सुपरहिट गाणं आणि त्याच्याही आधी काल MH935 वर श्रीकांतने काय धमाल केली ते ऐका. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.